radiomandi.com पॉडकास्ट।
बँकांकडून 2,595 कोटी रुपये मंजूर, 49 साखर कारखाने सॉफ्ट लोन मिळवण्यात अपयशी। महाराष्ट्रातील एकूण 172 पैकी 49 साखर कारखान्यांनी सॉफ्ट लोनसाठी सादर केलेल्या अर्जांना बँकांनी फेटाळलं। सॉफ्ट लोनसाठी महाराष्ट्रातील बँकांकडून 2,559.2 करोड रुपये मंजूर करण्यात आले होते। जून अखेरपर्यंत या कर्जासाठी अर्ज सादर करायचे होते, त्यानंतर आलेले 49 साखर कारखाने हे सॉफ्ट लोन मिळवण्यात अपयशी ठरले आहेत। ऊस उत्पादकांना त्यांची मूलभूत FRP देण्याकरिता असमर्थता दर्शवणाऱ्या साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारनं मार्चमध्ये सॉफ्ट लोन योजनेची घोषणा केली होती। 10,540 कोटींचं कर्ज 10.50% व्याजदरानं बँका साखर कारखान्यांना देतात। या कर्जाचा वापर साखर कारखाने त्यांच्या FRP देणी पूर्ण करण्यासाठी करतात। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांकडे आलेल्या 60 कर्ज प्रस्तावातील फक्त 45 कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 61 प्रस्ताव आले होते, त्यातील 55 प्रस्ताव मंजूर झाले होते। राष्ट्रीय बँकांकडून 37 पैकी 15 प्रस्तावास मंजुरी मिळाली होती, तर ग्रामीण बँकांकडून 13 पैकी 7 प्रस्ताव मंजूर झाले होते। एकूण मंजूर झालेल्या 2,559 कोटी रुपये कर्जांपैकी आजपर्यंत कारखान्यांना 2,510.64 इतकंच कर्ज मंजूर झालं आहे।